अगर हो तो
सॉरी तू जाने दे गुस्सा ना आ।